Evan me sutan me kan tamayan bhagava sabat siyang viharati jeta vane anat pindikas arami dena kopana samayena ayasma girimanando abadiko posi dukkha तो बाल ग्लानु अत को आयस्मानंदो येन भगवाते उपसंखमि तुथा भगवन्तं अभिवा देत्वा एकमन्तं विसिद्धि ekamantam nitinoko ayasmanando bhagavantam hetadot ayasma bhante girimanando abhadiko dukkito balgilanu साधु बंथे भगवाये नायस्मा गिरिमानंदो तेनुपसंकमतु अनुकंपं उपादायाति सते को त्वं आनंद गिरिमानंदस्य भिक्खुनो उपसंकमिति स्वाप्ति दशसंज्ञा भासयासि दानं कोपनीतं विन्दति अङ्गिरिमानन्दस्य भिक्खुनो दशसंज्ञा सुप्तासो आभासोत्थानसो पतिपसु सम्भ्रिय खतमे दस अनित्य संज्ञा अनत्त संज्ञा अशुभ संज्ञा अधीनव संज्ञा सहन संज्ञा विराग संज्ञा निरोध संज्ञा स्तंभ लोके अनभिरत संज्ञा स्तंभ संखारेषु अनित्य संज्ञानापान सति कतमाशानंद अनित्य संज्ञा इदानंद भिक्खु अरण्य गतो वा रूपक मूल गतो वा शून्याघार गतो वा इति पति संसुखति रूपं अनित्यं वेदना अनित्या संज्ञा अनित्या संखार अनित्या विज्ञानं अनित्यन्ति इति मे सुपञ्च सुपादानं खण्डेषु अनित्यानुपस्थि विचरति अयं गुप्यतानन्द अनित्यसंज्ञा कतमाचानन्द अनत्तसंज्ञा इदानन्द भिक्खु अरण्य गतो वा रूपक मूल गतो वा शून्याघार गतो वा इति पति संसिक्खति चक्खुं अनत्ता रूपं अनत्ता श्रोतं अनत्ता सन्धानत्ता गानं अनत्ता गन्धानत्ता जिह्वा अनत्ता रसा अनत्ता खायो अनत्ता पुत्तं दानत्ता मनो अनत्ता धम्मानत्ताति इति इमेषु चक्ष्वधिजन्तिकबाहिरेषु आयतनेषु अनन्त ಸ್ವೀಕರತಿ ಅಯ ಮುಚ್ಚತ ನಂದ ಅನತ್ತ ಸಂಜ್ಞಾ ಕಪಮಾಚಾನಂದ ಅಶುಭ ಸಂಜ್ಞಾ ಇದಾನಂದ ದಿಂಕೂಮೇವ ಕಾಳ ಮುಂದನ್ ಪಾದತಲ ಸದೋ ಕೇಶ ಮತ್ತ ಕಾಥ ಪರ್ಯಂತ ಸುರಂಗ ನಾನಪ್ಪ ಕಾರಸ್ ಅಸುಖಿನೋಪಸ್ತೇಕ್ಕತಿ ಅಂತಿಮಸ್ಮಿ ಕಾಯೇ ಕೇಶ ಲೋಮಾ ನಕ ದಂತ ತಸೋ ಮನ್ಸಂ ನಹಾರು ಅಂತಿ ಅಸ್ತಿ ಮಿಂಜಾವಕ್ ಸಿಂಹಂ ಪುಂಬೋ ಲೋಹಿತ ಗಮೇತಿ ಉಪನ್ನಂ ವ್ಯಾಪಾರ